त्यांस विद्या देण्याची आटोकाट बंदी करून त्यांची स्थिती पशुच्याही पलीकडच्या मजलशीस पोहोचवली व ते अक्षरशत्रू अतैव ज्ञानशून्य झाल्यामुळे त्यास आज दिवस पावेतो राज्य व धर्म प्रकरणी आर्य ब्राह्मण इतके नागवितात की त्यांच्यापेक्षा अमेरिकेतील जुलमाने केलेल्या हपशी गुलामांची सुद्धा अवस्था फार बरी होती म्हणून सहज सिद्ध करता येईल. तथापि अलीकडे काही शतकांपूर्वी महमदी सरकारास त्यांची दया येऊन त्यांनी या देशातील लक्षावधी क्षुद्रादी अतिशूद्रांस जबरीने मुसलमान करून त्यास आर्य धर्माच्या पेचातून मुक्त करून त्यास आपल्या बरोबरीचे मुसलमान करून सुखी केले. कारण त्यापैकी कित्येक अज्ञानी मुसलमान मुल्लाने व बागवान आपल्या लग्नात येथील शूद्रादी अतिशूद्रांसारखे संस्कार करीतात. याविषयी वहिवाट सापडते. त्याचप्रमाणे पोर्तुगीज सरकारने या देशातील हजारो शूद्रादी अतिशूद्रांस व ब्राह्मणास जुलमाने रोमन कॅथलिक ख्रिस्ती करून त्यास आर्यांचे कृत्रिमी धर्मापासून मुक्त करून सुखी केले. कारण त्यांच्यामध्ये कित्येक ब्राह्मण क्षुद्रांसारखी गोखले गोखले भोसले पवार वगैरे आडनावाची कुळे सापडतात. परंतु हल्ली अमेरिकन वगैरे लोकांच्या मदतीने या देशातील हजारो हजार गांजलेल्या शूद्रादी अतिशूद्रांनी ब्राह्मण धर्माचा धिक्कार करून जाणून बुजून ख्रिस्ती धर्माचा अंगीकार करण्याचा तडाखा उडविला आहे हे आपण आपल्या डोळ्याने ढळढळीत पाहत आहोत. कदाचित सदरच्या शूद्रादी अतिशूद्रांच्या दुःखाविषयी तुमची खात्री होत नसल्यास तुम्ही नुकतेच अलीकडच्या दास शेतकऱ्यांपैकी सातारकर शिवाजी महाराज, बडोदेकर दमाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरकर पाटीलबुवा, इंदूरकर लाख्या बारगीर, यशवंतराव व विठोजीराव होळकरासारख्या बडे बडे रणशूर राजे रजवाड्यांविषयी थोडासा विचार करून पाहिल्याबरोबर ते अक्षरशून्य असल्यामुळे त्यांचवर व त्यांच्या घराण्यावर कसकसे अनर्थ कोसळले हे सहज तुमचे लक्षात येईल. यास्तव त्याविषयी तूर्त येथे पुरे करीतो. असो, येथील 56 देशांतील राजांनी सदरचे लोकसत्तात्मक राज्याची कास सोडिली व त्यामुळे आर्य ब्राह्मणांनी दस्यू वगैरे लोकांची वाताहत करून हा काळ पावेतो त्यांची अशी विटंबना करीत आहोत हे त्यांच्या कर्मानुरूप त्यांस योग्य शासन मिळाले यात काही संशय नाही. तथापि इराणापलीकडील ग्रीशियन लोकांनी पहिल्यापासून प्रजासत्तात्मक राज्य आपल्या काळजापलीकडेही सांभाळून ठेवले होते. पुढे जेव्हा इराणातील मुख्य बडाईखोर झरक्सिस याने ग्रीक देशाची वाताहत करण्याकरिता मोठ्या डामडौलाने आपल्याबरोबर लक्षावधी फौज घेऊन ग्रीस देशाचे सरहद्दीवर जाऊन तळ दिला तेव्हा स्पार्टा शहरातील 300-400 स्वदेशाभिमानी शिपायांनी रात्री एकाएकी थर्मापलीच्या खिंडीतून येऊन त्यांचे छावणीवर छापा घालून त्यांच्या एकंदर सर्व इराणी फौजेची त्रेधा त्रेधा करून त्यांस परत इराणात धुडकावून लाविले. हा त्यांचा कित्ता इटली देशातील रोमन लोकांनी जेव्हा घेतला तेव्हा ते लोक प्रजासत्तात्मक राज्याच्या संबंधाने एकंदर सर्व युरोप एशिया व आफ्रिका खंडातील देशात विद्या ज्ञान व धनामध्ये इतके श्रेष्ठत्व पावले की त्यांच्यामध्ये मोठमोठे नामांकित वक्ते व सीपीओ सारखे स्वदेशाभिमानी योद्धे निर्माण झाले. त्यांनी आफ्रिकेतील हनीबॉल सारख्या रणधीरांचा नाश करून तेथील एकंदर सर्व लोकांस यथास्थित शासन केले. नंतर त्यांना पश्चिम समुद्रात ग्रेट ब्रिटन बेटातील अंगावर तांबड्या पिवळ्या मातीचा रंग देऊन कातडी पांघरणाऱ्या रानटी इंग्लिश वगैरे लोकांस वस्त्र पात्रांचा उपयोग करण्याची माहिती करून देऊन आपल्या हातात 400-500 वर्ष छडी घेऊन त्या लोकांस प्रजासत्तात्मक राज्याचा धडा देऊन वळण लावित होते. तो इकडे रोमन सरदारांपैकी महाप्रतापी जुलियस सीझरने आपल्या एकंदर सर्व कारकिर्दीत 600,000 रोमन शिपायांस बळी देऊन अनेक देशांतील पिढीजादा राजे रजवाड्यांवर वर्चस्व बसविल्यामुळे त्याच्या डोळ्यावर ऐश्वर्याची इतकी धुंदी आली की त्याने आपल्या मूळ प्रजासत्तात्मक राज्यरूप मातेवर डोळे फिरवून तिच्या सर्व आवडत्या लेकरास आपले दासान दास करून आपण त्या सर्वांचा राजा होण्याविषयी मनामध्ये हेतू धरिला. त्यावेळेस तेथील महापवित्र स्वदेशाभिमानी ज्यांना असे वाटले या राज्यासत्तात्मकतेपासून पुढे होणारी मानहानी आमच्याने सहन होणार नाही, त्यापैकी ब्रुटस नावाचा एक गृहस्थ आपल्या हातात नागवा खंजीर घेऊन ज्युलियस सीझर प्रजासत्तात्मक राज्य मंदिराकडे सिंहासनारूढ होण्याचे उद्देशाने जात असता वाटेमध्ये त्याचा मार्ग रोखून उभा राहिला. नंतर ज्युलियस सीझर याने आपल्या मार्गाने आडव्या आलेल्या ब्रुटसच्या डोळ्यांशी डोळा लावल्याबरोबर मनामध्ये अतिशय खजील होऊन आपल्या जांभ्याच्या पदराने तोंड झाकताच ब्रुटसने आपल्या स्वदेश बांधवांस भावी राज्यसत्तात्मक शृंखलेपासून स्वलंब करण्यास्तव परस्परामध्ये असलेल्या मित्रत्वाची काडी मात्र पर्वा न करिता त्याच्या पोटात खंजीर खुपसून त्याचा मुर्दा धरणीवर पाडला. परंतु ज्युलियस सीझरने पूर्वी सरकारी खजिन्यातील पैसा बेलगामी खर्ची घालून सर्व लोकांस मोठमोठाल्या मेजवान्या दिल्या होत्या, त्यामुळे तेथील बहुतेक ऐशारामी सरदार त्याचे गुलाम झाले होते. सबब पुढे चहूकडे भालेराई होऊन तेथील प्रजासत्तात्मक राज्याची इमारत कोसळून 12 सीझरांचे कारकिर्दीचे अखेरीस रोमन लोकांच्या वैभवाची राख रांगोळी होण्याच्या बेतात रोमी लोक इंग्लिश वगैरे लोकांस जागचे जागी मोकळे सोडून परत आपल्या इटली देशात आले. परंतु त्याचवेळी इंग्लिश लोकांचे आसपास स्कॉच सॅक्सन वगैरे लोक अट्टल उत्पाती असल्यामुळे त्यांनी एखाद्या 52 कशी सुवर्णामध्ये तांब्या पितळेची भेळ करावी त्याप्रमाणे प्रजासत्तात्मक राज्यपद्धतीमध्ये वंश परंपराधिरूढ बडे लोकांची व राजाची मिसळ करून त्या सर्वांचे एक भले मोठे 3 धान्याचे गोड मजेदार किडबुळे तयार करून सर्वांची समजूत काढली. त्या देशात जिकडे तिकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळे लागवड करून सर्वांचा निर्वाह होण्यापुरती जमीन नसून थंडी अतिशय सबब तरतरेच्या कलाकौशल्य व व्यापारधंद्याचा पाठलाग करीताच ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकंदर सर्व बेटांसह 4 खंडात विद्या ज्ञान व धन संपादन करण्याचे कामी अग्रगण्य होत आहे. तो इकडे अरबस्थानातील हजरत महम्मद पैगंबरात अनुयायी लोकांनी इराणातील मूळच्या आर्य लोकांच्या राज्य वैभवासह त्यांची राख रांगोळी करून या ब्राह्मणांनी चावून चिपट केलेल्या अज्ञानी हिंदुस्थानात अनेक स्वाऱ्या करून हा सर्व देश आपल्या कब्जात घेतला. नंतर मुसलमानी बादशहा दिवसा तानसेनी गाणी ऐकून रात्री जनानखान्यात लंपट झाले आहे. इतक्यात महाकुशल इंग्रजांनी मुसलमानांच्या पगड्यावर घण मारून हा देश सहज आपल्या बगलेत मारला. यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे मी म्हणत नाही, कारण येथील एकंदर सर्व प्रजेपैकी 1 दशांश ब्राह्मणांनी आपल्या कृत्रिमी धर्माच्या आडून लेखणीच्या जोराने धर्म व राजकीय प्रकरणी बाकीच्या 9 दशांश लोकास विद्या ज्ञान शौर्य चातुर्य व बल याही करून हीन करून ठेवले होते. परंतु यापुढे जेव्हा इंग्रज लोकास 9 दशांश शूद्रादी अतिशूद्र लोकांचा स्वभाव सर्व कामात रानटी व आडमुटपणाचा असून ते सर्वस्वी ब्राह्मणांचे धोरणाने चालणारे असे त्यांच्या प्रचितीस आले तेव्हा त्यांनी महाधूर्त ब्राह्मणास नाना प्रकारच्या लालची दाखवून एकंदर सर्व कारभार त्यांचकडे सोपवून आपण सर्व काळ मौल्यवान वस्त्रे पात्रे घोडे गाड्या व खाण्यापिण्याच्या पदार्थात लंपट होऊन त्यामध्ये मन मानेल तसे पैसे उधळून एकंदर सर्व युरोपियन व ब्राह्मण कामगारास मोठमोठ्या पगारांच्या जागा व पेन्शने देण्यापुरते महासूर द्रव्य असावे या हेतूने कोरड्या ओल्या कोंड्या भोंड्यांच्या भाकरी खाणाऱ्या रात्रंदिवस शेतीत खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या शेतावर दर 30 वर्षांनी पाहिजेल तसे शेतसारे वाढवून त्यांच्या अज्ञानी मुलाबाळास विद्या देण्याची हूल दाखवून त्या सर्वांच्या बोडक्यावर लोकल फंड या नावाचा दुसरा एक कराचा बोजा लागला व त्यांनी म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांसह रात्रंदिवस शेतात खपून धान्य, कापूस, अफू, जवस वगैरे कालाकित्ता मोठ्या कष्टाने कमावून शेतसाऱ्या सुद्धा लोकल फंडाचे हप्ते अदा करण्याकरिता त्या सर्व जिन्सास बाजारात नेऊन दान करावयास जाण्याचे राजमार्गात दर 6 मैलांवर जागोजाग जकाती बसवून त्यापासून लाखो रुपये गोळा करू लागले, जे आपल्या विपत्तीत आसपासच्या जंगलातील गवत, लाकूड फाटा व पानापुलांवर गुराढोरांची व आपली जतणूक करीत असत. ती सर्व जंगले सरकारने आपल्या घशात सोडली. त्यांच्या कोंड्या भोंड्यांच्या भाकरीबरोबर तोंडी लावण्याच्या मिठावर सुद्धा भली मोठी जकात बसवली आहे. तसेच शेतकऱ्याचे शेतात भरपूर पाणी असल्याने त्यांच्या जीतरावाचा बचाव होऊन त्यास पोटभर भाकर व अंगभर वस्त्र मिळावे असा वरकांती भाव दाखवून आतून आपल्या देशबांधव युरोपियन इंजिनियर कामगारांस मोठमोठे पगार देण्याचे इराद्याने युरोपातील सावकारांस महामूर व्याज देण्याचा हेतू मनी धरून त्यांचे कर्ज हिंदुस्थानच्या बोडक्यावर वाढवून त्या कर्जापैकी लक्षावधी रुपये खर्ची घालून जागोजाग कालवे बांधिले आहेत व त्या कालव्यांतील पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मन मानेल तशी घेऊन त्यांच्या शेतात वेळच्या वेळी तरी पाणी देण्याविषयी सरकारी कामगारांकडून बरोबर तजवीज ठेवली जाते काय? कारण या इरिगेशन खात्यावरील बेपरवा युरोपियन इंजिनियर आपली सर्व कामे ब्राह्मण कामगारांवर सोपवून आपण वाळ्याचे पडद्याचे आत बेगम साहेबासारखे ऐश आरामात मर्जीप्रमाणे काम करीत बसतात. इकडे धूर्त ब्राह्मण कामगार आपली हुशारी दाखविण्याकरिता इंजिनियर साहेबांचे कान फुंकून त्यांचकडून पाहिजेल तेव्हा पाहिजेल तसे जुलमी ठराव सरकारातून पास करून घेतात. त्यापैकी नमुन्याकरिता येथे एक घेतो. तो असा की वक्तशीर कालव्यांतील पाणी सरल्यामुळे शेतकऱ्यांची एकंदर सर्व जीतरावांची होरपळून राख रांगोळी जरी झाली तरी त्याची जोखीम इरिगेशन खात्याचे शिरावर नाही. अहो, जेथे हजारो रुपये दरमहा पगार घशात सोडणाऱ्या गोऱ्या व काळ्या इंजिनियर कामगारास धरणात हल्ली किती गॅलन पाणी आहे याची मोजदाद करून ते पाणी पुढे अखेर पावेतो जेवढ्या जमिनीस पुरेल तितक्याच जमिनीच्या मालकांस पाण्याचे फरमे द्यावे असा तर्क नसावा काय? अहो, या खात्यातील कित्येक पाणी सोडणाऱ्या कामगारांचे पाण्यासाठी अर्ज करिता करिता शेतकऱ्यांचे नाकास नळ येतात. अखेर जेव्हा शेतकऱ्यांस त्यांचकडून पाणी मिळेनासे होते तेव्हा शेतकरी त्यांचे वरील धूर्त अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यास गेले की पाण्याचे ऐवजी शेतकऱ्यांवर मग्रुरीच्या भाषणाचा हल्ला मात्र होतो. अशा या न्यायीपणाचा डौल मिरविणाऱ्या सरकारी चाकरांनी कर्जबाजारी दुबळ्या शेतकऱ्यांपासून पाण्याचे भरपूर दाम घेऊन त्यांच्या पैशापुरते भरपूर पाणी देण्याच्या ऐवजी आपल्या उंच जातीच्या तोऱ्यात शेतकऱ्यांशी मग्रुरीची भाषणे करणे या न्यायाला म्हणावे तरी काय? सारांश: आमचे न्यायशील सरकार आपले हाताखालच्या ऐशारामी व दुसरे धूर्त कामगारांवर भरोसा न ठेविता शेतकऱ्यांचे शेतास वेळच्या वेळी पाणी देण्याचा बंदोबस्त करून पाण्यावरचा दर कमी करीत नाही. म्हणून सांप्रत काळी शेतकऱ्यांची दिवाळी निघून सरकारांस त्यांच्या घरादाराचे लिलाव करून ते सर्व पैसे या निर्दय कामगाराचे पदरी आवळावे लागतात. यास्तव आमचे दयाळू सरकारांनी दर एक शेतकऱ्याच्या शेताच्या पाण्याच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एक एक तोटी करून द्यावी, जिस पासून शेतकऱ्यास जास्त पाणी वाजवीपेक्षा घेता न यावे आणि तसे केले म्हणजे पाणी सोडणारे कामगारांची सरकारास जरूर न लागता त्यांच्या खर्चाच्या पैशाची जी बचत राहील ती पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यास पाणी घेण्याचे दर कमी करण्याचे कामी चांगलीच उपयोगी पडेल. व हल्ली जो आमचे विचारी सरकारांनी पाण्यावरचे दर कमी करण्याचा ठराव केला आहे तो इरिगेशन खात्यास एकीकडे ठेवण्याचा प्रसंग टाळता येईल. तसेच अज्ञानी शेतकऱ्यांचे मागे आताशी लोकल फंडासारखा नवीन एक दुसरा म्युनिसिपाल्टीचा जबरदस्त बुरदंडा योजून काढिला आहे. तो असा की शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणतेवेळी त्या सर्व मालावर म्युनिसिपाल्टी जकात घेऊन शेतकऱ्यांस सर्वोपरी नाडते. कधी कधी शेतकऱ्याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरता आणल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती कमती वजनाने घेणारे देणारे दगेबाज दलालाचे व म्युनिसिपाल्टीचे जकातीचे भरीस घालून गाडी भाडे अंगावर भरून त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो. अहो, एकट्या पुणे शहरातील म्युनिसिपाल्टीचे आत्ताच वार्षिक उत्पन्न सांगली संस्थांचे उत्पन्नाची बरोबरी करू लागले. त्याचप्रमाणे मुंबईतील टोलेजंग म्युनिसिपाल्टीच्या उत्पन्नाचे भरीस पंत सचिवासारखी 10-12 संस्थाने घातली तरी तो खड्डा भरून येणे नाही. यावरून ऊपर की तो खूप बने और अंदर की तो राम जाने या प्रसिद्ध म्हणीप्रमाणे प्रसंग गुजरला आहे. जिकडे पहावे तिकडे दुतर्फा चिरेबंदी गटारे बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहूकडे विलायती खांबांवर कंदिलांची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोट्या, मुत्र्या, कचऱ्याच्या गाड्या वगैरे सामानाचा थाट जमला आहे. परंतु पूर्वीचे राजे रजवाडे जरी मूर्तीपूजक असून इंग्रज लोकांसारखे विद्वान नव्हते, तरीही त्यांनी आपल्या रयतेच्या सुख संरक्षणाकरिता मोठमोठ्या राजमार्गाचे दोन्ही बाजूंनी झाडे, जागोजाग गावकुसू, पूल, बहुतेक ठिकाणी भुईकोट, किल्ले व गढ्या, कित्येक ठिकाणी धरणे, कालवे, विहिरी, तलाव व अहमदनगर, औरंगाबाद, विजापूर, दिल्ली, पुणे वगैरे शहरातून मजबूत पाण्याचे नळ, हौद, देवालये, मशिदी व धर्मशाळा, मोर्या, पाणपोई वगैरे सरकारी खजिन्यातील द्रव्य खर्ची घालून तयार केल्या होत्या. हल्लीचे आमचे महातत्वज्ञानी खऱ्या एका देवास भजणारे इंग्रज सरकार बहादर म्युनिसिपाल्टीचे द्वारे अन्य मार्गाने रयतेचे द्रव्य हरण करून त्या द्रव्यापासून सदरची कामे पुरी करू लागल्यापासून आतून रयतेस दिवसेंदिवस प्रामाणिकपणाने चरितार्थ चालविण्याचे सामर्थ्य कमी कमी होत चालल्यामुळे त्यास दुर्गुणावलंबन करण्याचे हे एक प्रकारचे शिक्षणच देत आहे. तशात हल्ली अशा सुबत्तेचे काळात 4 कोट रयतेस दिवसातून 2 वेळा पोटभर अन्न मिळत नाही व जास भुकेची व्यथा अनुभवल्या वाचून एक दिवस सुद्धा सुना जात नाही असे उघडकीस आले आहे. यास्तव आमच्या न्यायशील सरकारने अक्षरशत्रू शेतकऱ्यांचे शेतावर वाजवी शेतसारा स्थायिक करून त्यास विद्वान करून शेतकी संबंधी ज्ञान दिले म्हणजे ते पेशवे, टोपे, खाजगीवाले, पटवर्धन, फडके वगैरे निमक हरामी बंडखोर ब्राह्मणांचे नादी लागून आपल्या प्राणास मुकणार नाहीत. शिवाय या देशात इंग्रजांचे राज्य झाल्या दिसापासून इंग्लंडातील विद्वान कसबी लोक आपल्या अकलेच्या जोराने यंत्राद्वारे तेथे तयार केलेला माल येथील सर्व अक्षरशून्य ढोरा मांगांपासून तो लोहार व विणकरांचे पोटावर पाय देऊन त्यांपेक्षा स्वस्त विकू लागले. यास्तव येथील तांदूळ, कापूस, अळशी, कातडी वगैरे मालाचा खप इकडे न जाहल्याने तो माल इंग्लंडांतील व्यापारी पाहिजे त्या दराने स्वस्त खरेदी करून विलायतेतील कसबी लोकास विकून त्याच्या नफ्यावर कोट्याधीश बनले आहे. सारांश, या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्च सुद्धा उभा राहण्याची मारामार पडते. तेव्हा ते मारवाड्यांपासून कर्ज काढून सरकारी पट्टी देतात व याविषयी बारीक चौकशी करण्याकरिता नेमलेल्या ऐषारामात गुंग असणाऱ्या व संध्या सोहळ यामध्ये निमग्न असणाऱ्या भट सरकारी कामगारांस फुरसत तरी सापडते काय? त्यातून इकडील लग्न कार्यानिमित्ताने बेलगामी खर्च करीतात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत अशी लटकीस पदरची कंडी उठवल्यावरून महासमुद्राचे पलीकडील आमच्या महाज्ञानी चार चार घोड्यांच्या चारटांत बसून फिरणाऱ्या मेंढपाळ स्टेट सेक्रेटरीस शेतकऱ्यांचे पोकळ ऐश्वर्य जेव्हा पाहावे ना तेव्हा त्यांनी तेथील कसबी लोकांनी तयार केलेल्या विलायती जिन्सांवर अजिबात जकात काढून टाकली. येथे त्यांनी आपल्या शहाणपणाची कमालच केली. त्यांनी आपले बडे बडे सावकारास साल दर साल सुमारे 5 कोटी रुपये व्याज देण्याविषयी मनात काडी मात्र विधिनिषेध न आणता येथील कायदे काउन्सिलचे द्वारे ज्या लोकास गरिबीचा इंगा बिलकुल ठाऊक नाही अशा ऐशारामी युरोपियन व 16 नेटिव्ह जज्जांकडून गरीब बापड्या तुटपुंज्या सावकारांचे अजिबात व्याज खुंटवण्याचे सोंग उभे करविले आहे. अहो, सरकारचे मनात जर आम्हा कंगाल शेतकऱ्यांविषयी खरोखर कळवळा आहे तर ते आपले विलायती सावकारांचे 1 अब्ज रकमेचे व्याज अजिबात बंद का करीत नाही आणि तसे केल्याबरोबर शेतकऱ्यांचे पाय कसे थारी लागत नाही हे पाहू बरे. परंतु आमच्या सरकारने मध्येच एखादी नवीन मोहीम परदेशात उपस्थित करून तिकडेही वाचविलेली रक्कम खर्ची घालू नये म्हणजे त्यांच्या न्यायीपणाची चहूकडे वाहवा होईल व वेडरबन साहेबासारख्या परोपकारी उदार पुरुषांनी प्रथम आपल्या विलायती सरकारांचे व्याज अजिबात कमी करण्याविषयी सरकारची चांगली कान उघडणी करण्याचे काम एकीकडे ठेवून अशा नव्या बँकी उपस्थित करण्याचे नादी लागून शेतकऱ्यांचे माथ्यावर अपेक्षांचे खापर फोडू नये कारण त्यापासून कोणत्याही पक्षाचे हित होणे नाहीच. इतकेच नव्हे, परंतु त्याशिवाय आमचे गव्हर्नर जनरल साहेबांनी एकंदर सर्व लष्करी न्याय जंगल पोलीस विद्या वगैरे लहान मोठ्या सरकारी खात्यातील 100 रुपयांचे पगारावरील कामगारांचे पगार व पेन्शनी कमी करण्याविषयी आपल्या मुख्य विलायती सरकारास शिफारस करून त्याविषयी बंदोबस्त केल्याविना शेतकऱ्यांस पोटभर अन्न व अंगभर वस्त्र मिळून त्यांचे कपाळाचा कर्जबाजारीपणा सुटणार नाही. शेतकऱ्यांनी आपल्या बायका मुलांसह रात्रंदिवस शेतात खपावे तरी त्या शेतसारा व लोकल फंड वारून आपल्या कुटुंबातील दर माणशी दरमहा 3-3 रुपयेही पडत नाही आणि साधारण युरोपियन व नेटिव्ह सरकारी कामगारांस दरमहा 15 रुपये नसत्या किरकोळ खर्चास व दारू पाण्यास सुद्धा पुरत नाही. मग कलेक्टर वगैरे कामगारांसारख्या नवाबांचे येथील बेलगामी किरकोळ खर्चाविषयी गोष्ट काढल्यास आमचे कोण ऐकतो. यास्तव आपण येथील एक 8 बैली कुणबाया ओढणारा शूद्र शेतकरी असून त्याचे 4-5 करते मुलगे आहेत व ज्यांचे कुटुंबातील सुनाबाळा एकापेक्षा एक अधिक एकमेकींच्या पायावर पाय देऊन चढाओढीने घरी व शेती रात्रंदिवस खपणारे आहेत व जो ब्राह्मण गुजर अथवा मारवाडी सावकाराची फुटकी कवडी सुद्धा कर्ज देणे लागत नाही अशाची स्थिती येथील एका युरोपियन पलटणीतील साधारण गोऱ्या सोजराच्या स्थितीशी सूक्ष्म रीतीने तुलना करून पाहिली असता त्यामध्ये काशी रामेश्वरापेक्षाही जास्ती अंतर दिसून येते. इकडे शूद्र शेतकरी लंगोटी नेसून करगुट्याला चुना तंबाखूची गुंतवलेली वटवी डोईवर चिन्ह्यांचे पागोटे उघडा बंब अनवाणी हातात नांगराची मूठ धरून भर कडक उन्हामध्ये सर्व दिवसभर शिंपले वजा नोकर धसकटांनी युक्त अशा खरबरीत ढेकळांतून 8 बैलांशी झटे घेता घेता गीत गाऊन नांगर हाकीत आहे. तिकडे गोरा शिपाई पायात पाटलून अंगात पैरणीवर लाल बनाती डगले डोईवर कलाबुचा कशिदा काढलेली नखरेदार टोपी पायांमध्ये सुती पायमोज्यावर विलायती वजविलेल्या मजबूत मऊ कातड्याचा बूट कमरेवर कातड्याचे तोस्तान व खांद्यावर चापाची बंदूक घेऊन दररोज सकाळी अथवा सायंकाळी हवेशीर मैदानात तास अर्धा तास परेडीची कसरत करत आहे. इकडेच शूद्र शेतकऱ्यांचा पिढी जादा दरबारी पोशाख फटला म्हणजे जाडाभरडा खादीचा दुहेरी मांड चोळणा बंडी पासोडी खारवी पागोटे आणि दोरीने अळपलेला गावठी जोडा ज्यांची निहारी व दुपार संध्याकाळचे जेवण जोंधळे नाचणीची किंवा कोंड्या भोंड्याच्या भाकरी व गाजरे रताळ्यांची वरू कालवण आमटी अथवा बोंबलाचे खळगुट तेही नसल्यास चटणीच्या गोळ्याशिवाय भाकरीवर दुसरे काही मिळावयाचे नाही. चटणी भाकर का होईना, परंतु ती तरी वेळच्या वेळी व पोटभर त्यास मिळते काय. राहते घर बैलांच्या गोठ्या शेजारी असून त्याच्या उशा पायथ्याशी तिन्ही वासरे पारडी अथवा करडे बांधलेली असल्यामुळे घरात चहूकडे मुतारीची उबट घाण चालली आहे. फाटके पटकूर व मळकट गोधडीचे अंथरुण पांघरुण सर्व गावच्या म्हशी पाण्यात बसून बसून खराब झालेल्या डोहाचे खालचे बाजूस उकरलेल्या डहुऱ्यातील पाणी पिण्याचे गावातील खिंडार तेच त्यांचा शेतखाना. तशात मोडशी होऊन त्यास जाळताप आल्यास चांगल्या औषधी व त्यांचा माहितगार डॉक्टरच्या नावाने आवळ्या एवढे पूज्य याशिवाय सरकारी शेतसारा वगैरे फंड व पट्ट्या कुठून व कशा द्याव्यात यासंबंधी त्यांच्या उरावर कटार टांगलेली असते. अशा अभागी शेतकऱ्यांची अक्कल गुंग होणार नाही असे एखाद्या वाकबगार गोऱ्या अथवा काळ्या डॉक्टरच्याने छातीस हात लावून म्हणवेल काय. तिकडे सरकार विलायतेहून गोऱ्या शिपायांच्या पोशाखाकरिता उंच कपडे बनाती रुमाल पायमोजे बूट खरेदी करून आणवते. सरकार त्यांच्या खाण्यापिण्याकरता उत्तम गहू तांदूळ डाळ निकोपी तरुण गाया शेळ्या मेंढ्यांचे मांस विलायती पोर्टर वगैरे अमली दारू निर्मळ तेल तूप दूध साखर चहा मीठ मिरच्या गरम मसाला सुरी काटा वगैरे सामान येथे खरेदी करून ख्रिस्ती आचार्याकडून तीन वेळा ताजा पाक सिद्ध करवून त्यास वेळचे वेळी आयते जेवू घालितात. त्यास राहण्याकरिता लाखो रुपये खर्ची घालून सरकारने दोन मजली टोले जंग बराकी बांधले आहे. जी मध्ये लोखंडी खाट बिछाण्यावर उशी पलंग पोसासह धाबडीची सोय केली असून वरती रोषणाईसाठी हंडी लोंबत आहे. बराकीचे अंगणात स्नाना करता न्हाणी करून तीज मध्ये फिल्टर केलेले पाण्याची तोटी सोडली आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सोयीचे शौचकूप केलेच आहे. तशात अजीर्णामुळे किंचित खोकला किंवा ताप आला की त्यांच्या जीवाखाली दवाखाना तयार केलेला असून त्यामध्ये शेकडो रुपये किमतीची औषधे शस्त्रे वगैरे ठेवून त्यावर हजारो रुपये दरमहा पगाराच्या डॉक्टरची नेमणूक करून त्यांच्या तैनातीत डोली सुद्धा हमाल दिलेले आहे. याशिवाय त्यास देण्या मागण्याची काळजी नसून घर शेतखाना झाडू पाणी रस्ता शेत व लोकल फंड पट्टी वगैरे देण्याची ददात नसून अस्मानी व टोळांच्या सुलतानीविषयी बिलकुल काळजी नाही. आणि यावरूनच आपण सोवळ्यातील नेटिव्ह कामगारास धिक्काराने म्हणतो की पहा हा नेटिव्ह कामगार ऐषारामी युरोपियन कामगारांचे पुढे पुढे करून अज्ञानी शेतकऱ्यांपासून लाच खाऊन कसा सोजरासारखा लाल गाजर पडला आहे. काय हा उधळेपणा, याला म्हणावे तरी काय. यास्तव आमचे डोळे झाकून निराकार परमात्म्याची प्रार्थना करणाऱ्या विलायती सरकाराने येथील धूर्त ब्राह्मणांनी उपस्थित केलेले समाजाच्या व वर्तमानपत्रांच्या गुलाबी लिहिण्यावर बिलकुल भरवसा न ठेविता एकंदर सर्व आपल्या सरकारी खात्यातील गोऱ्या व काळ्या कामगारांस वाजवीपेक्षा जास्ती केलेले पगार अजिबात कमी करून अज्ञानाने गांजलेल्या दुबळ्या शूद्र शेतकऱ्यांस विद्या दान देऊन त्यांच्या बोडक्यावरील शेतचारा टोल वगैरे पट्ट्या कमी न केल्यास थोड्याच काळात या जुलमाचा परिणाम फार भयंकर होणार आहे असे आमच्या ऐषारामी उधळ्या सरकारचे कानात सांगून या प्रसंगी पुरे करीतो.